नमस्कार श्रोत्यांनो, आजच्या उपासना कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एक वार मी स्वागत करीत आहे. मला खात्री आहे की आपण बरे आहात, आनंदात आहात आणि परमेश्वराचे वचन ऐकण्याकरिता आपापल्या रेडिओजवळ बसलेले आहात. आजचा आपला दिवस कशाप्रकारे पार पडलेला आहे मला कल्पना नाही, परंतु तुम्हाला ठाऊक आहे आणि परमेश्वराला ठाऊक आहे. जर आपणाकडून काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत, कोणाचं मन आपण दुखावलेलं आहे किंवा वाईट गोष्टी आपल्याकडून घडलेल्या आहेत, तर ही चांगली वेळ आहे की आपण परमेश्वराजवळ येऊन त्या सर्व वाईट गोष्टींसाठी, त्या सर्व वाईट कार्यांसाठी त्याच्याजवळ क्षमा मागावी आणि पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ यावे. परमेश्वर तुम्हाला सर्व पापांची क्षमा देण्याकरिता तयार आहे. परमेश्वराचे पवित्र वचन ऐकण्याआधी अवश्य आहे श्रोत्यांनो की आपण आपल्या सर्व पापांची कबुली त्याच्याजवळ द्यावी आणि नम्राने दीन होऊन त्याचे वचन ऐकावे. परमेश्वर आज व्यक्तिगतपणे आपणाशी बोलणार आहे, तर सर्वप्रथम आपल्या मनाच्या तयारीकरिता मी सादर करीत आहे हे एक मधुर गीत. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, नम्र आणि दीन अंतकरणाने आम्ही तुझ्या समक्ष आलो आहोत. आम्हाला माहित आहे प्रभू की आम्ही अनेक गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत, अनेक अपराध आमच्याकडून घडलेले आहेत. आम्ही दोषी आहोत, तू आमच्या पापांची आम्हाला क्षमा कर, आमची मदत कर प्रभू, की ज्या काही अशा गोष्टी आमच्याकडून आजपर्यंत घडलेल्या आहेत त्या पुन्हा आम्ही करू नयेत आणि आम्ही पवित्र आणि शुद्ध निर्मळ असं जीवन व्यतीत करावं. पवित्र बापा, तू आमच्या मनातील विचार जाणतोस. आज आम्ही कोणत्या काळजीने ग्रस्त आहोत हे सुद्धा तुला ठाऊक आहे. आमच्यापैकी कित्येकांना कोणता आजार आहे हे सुद्धा तुला ठाऊक आहे. म्हणून आपल्या पवित्र हाताचा स्पर्श आम्हाला कर, आम्हाला आरोग्य दे आणि हो दे प्रभू की आम्ही तुला भिऊन वागावं, तुझ्या मार्गावर आम्ही चालावं आणि आमच्या जीवनाच्याद्वारे तुझंच गौरव करावं. आजचं वचन आमच्याकरिता आशीर्वादाचं असं होते. स्वतःला तुझ्या पवित्र हातात देत आहोत, तू आमचा मार्गदर्शक हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोतनो, आतापर्यंत आपण पवित्र शास्त्रातील एक महत्वाची व्यक्ती याकूब याच्या जीवनातल्या एका महत्वाच्या काळाचा अभ्यास केला. या 20 वर्षांच्या कालावधीच्या सुरुवातीला त्याला प्रभुदेवाने दर्शन दिले आणि त्याला त्याच्या उज्ज्वल भवितव्याविषयी अभिवचन दिले. पण त्यानंतरची 20 वर्षे त्याच्यासाठी फार कष्टाची, त्रासाची व खडतर होती आणि या 20 वर्षांच्या कालावधीत त्याला देवाने पुन्हा दर्शन दिले नाही. पण त्याचा आशीर्वाद याकोबासमोर भौतिक आशीर्वादाच्या स्वरूपात होता आणि 20 वर्षांच्या शेवटी देवाने त्याला हारान सोडून आपल्या बापाच्या देशी परत जाण्याचा आदेश दिला. देवाकडून या 20 वर्षांमध्ये काही एक प्रगटीकरण नसताना आणि जीवन एकूण खडतर असतानाही याकोबाने चिकाटीने विश्वास धरला असावा. देवाकरिता ही 20 वर्षे फार मोठा अवधी नव्हता आणि ज्या सर्व प्रशिक्षणातून देवाने याकोबाला या दरम्यान नेले ते फार महत्वाचे होते. देवासाठी कालावधीपेक्षा आमची आध्यात्मिक वाढ महत्वाची असते आणि जे आज आपण आपल्या प्रार्थनांची उत्तरे लवकर मिळावीत व देवाने आपल्या अभिवचनांची परिपूर्ती लवकर करावी अशी उतावळेपणाने अपेक्षा करतो, त्या आमच्यासाठी याकोबाच्या जीवनातल्या या कालावधीपासून संयमी प्रतीक्षा हा एक आध्यात्मिक धडा आहे. याकोबाच्या जीवनात यानंतर जी घटना घडणार होती त्यामुळे त्याच्या जीवनाला एक नवीन दिशा, एक नवे वळण प्राप्त होणार होते. परंतु या घटनेला आपण याकोबाचे परिवर्तन म्हणू शकत नाही. तो जरी दैहिक वृत्तीने वागणारा माणूस होता तरी तो देवाचा माणूस होता. देवाच्या महत्वाच्या योजनेतली तो एक महत्वाची व्यक्ती होता. याकरिताच एखादी व्यक्ती ख्रिस्ती म्हणजे विश्वासणारी आहे की नाही याविषयी न्याय करताना आम्ही काळजी घ्यायला हवी. कारण काही लोक ख्रिस्ती असल्यासारखे अजिबात वागत नाहीत पण त्यांच्याद्वारे देव आपले कार्य करून घेतो. याकोब एक आत्मिक स्वभावाचा, देवाला फार भिऊन त्याच्यावर विश्वास ठेवून वागणारा माणूस नव्हता. परंतु नंतर आपण पाहतो की देवाने त्याच्या जीवनात अशा काही घटना घडू दिल्यात की याकोब बऱ्याच प्रमाणात बदलला. देवाने त्याला बदलवण्यासाठी, संपूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी लंगडे बनवले असे म्हणता येईल. तो आम्हालाही शिस्त लावतो. इब्रिय लोकासपत्र 12:6 सांगतं, कारण ज्याच्यावर प्रभू प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो. श्रोत्यानो, आमच्या जीवनात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर आम्हाला शिस्त लावतो. एखाद्याला त्याच्या हक्कापासून वंचित करणे काय असते हे याकोबाला माहीत होते आणि आता तो लाबानाकडे राहून या नाण्याची दुसरी बाजू कोणती हे शिकला होता. म्हणजे अन्यायाने आपले हक्क कोणी हिसकावून घ्यावेत हा अनुभव किती संतापजनक असतो हे याकोब शिकला होता. फसवणूक होणे म्हणजे काय हेही त्याला कळले होते. एसावाची फसवणूक करताना त्याला फक्त स्वतःचा स्वार्थ माहीत होता. पण आता त्याला फसलेल्या व्यक्तीचे दुःख, त्याचा संताप व त्याच्या मनातील फसवणाऱ्या व्यक्तीविषयीचा कटुपणा हे सर्व काही याकोबाने अनुभवले होते. मला वाटतं याच कारणामुळे त्याला एसावाबाबत फार अपराधी वाटू लागले होते. एकीकडे त्याच्याशी समेट करण्याची ओढ त्याला वाटत होती तर दुसरीकडे त्याच्या भेटीची याकोबाला भीतीही वाटत होती. उत्पत्तीचे पुस्तक 32:10 आम्हाला या महत्वाच्या प्रसंगाविषयी व आणखी एका महत्वाच्या घटनेविषयी शिकायला मिळणार आहे. 32:10 पहिले दोन वचने वाचूया. उत्पत्तीचे पुस्तक 32 पहिले दोन वचने. इकडे याकोब आपल्या वाटेने जात असता देवदूत त्यास भेटले. त्यास पाहून याकोब म्हणाला, हे देवाचे सैन्य आहे. म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्याने महनाइम अर्थात दोन सैन्य ठेविले. कनानाच्या दिशेने निघालेल्या याकोबाकरिता हे एक चांगले चिन्ह होते आणि हे देवाचे दूत सैन्याच्या रूपामध्ये होते. अशा प्रकारचे देवाच्या दूतांचे दर्शन अलिशा संदेष्ट्याच्या तरुण दासाला दिसल्याचे राजींच्या दुसऱ्या पुस्तकात आम्हाला वाचायला मिळते. परंतु हे दूत सैन्याच्या रूपामध्ये आपल्या मदतीसाठी आहेत व आपण सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून राहावे असे याकोबाला वाटले नाही, तर त्याने त्या सैन्याला आपल्यासाठी पूरक मदत अशा दृष्टिकोनातून पाहिले आणि त्या ठिकाणाला त्याने दोन सैन्य महनाइम असे नाव दिले. याकोबाने हे गृहीत धरले की परमेश्वराचे सैन्य एसावाबाबत त्याच्या बाजूने लढणार आहे. तरीही त्याने आपल्या स्वतःच्या धोरणावरही विश्वास ठेवला. हे श्रोत्यानो आपल्याला या घटनेतून पाहायला मिळते. एसावाच्या भेटीसाठी त्याने जी तयारी केली तिच्याविषयी 32:3-5 वचने ही आम्हाला सांगतात. मग याकोबाने सेर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपला भाऊ एसाव याचकडे जासूस आगाऊ पाठविले. त्यास त्याने आज्ञा दिली की माझा स्वामी एसाव यास जाऊन सांगा की आपला सेवक याकोब म्हणतो, मी आजवर लाबानापाशी जाऊन राहिलो होतो. आता माझी गुरे गाढवे शेरा मेंढरांचे कळप दास व दासे आहेत. माझ्या स्वामींची कृपादृष्टी मजवर व्हावी म्हणून हा निरोप मी पाठवित आहे. याकोबाने एसावाला भेटण्याविषयी अतिशय नम्रवृत्ती धारण केलेली आहे. आपल्या नोकरांजवळ आपल्या थोरल्या भावाचा उल्लेख करताना तो माझा धनी एसाव असा उल्लेख करतो आणि आपल्याविषयी एसावाच्या मनात सहानुभूती निर्माण व्हावी. आपण खरंच घरापासून आप्तजनांपासून दूर राहून कष्टाचे दुःखाचे व उपरेपणाचे जीवन कंठले याची एसावाला जाणीव व्हावी म्हणून तो त्या निरोपामध्ये म्हणतो, मी आतापर्यंत उपरी असा लाबानापाशी राहिलो. पुढे आपण आता अगदी निर्धन नाही तर एक वजनदार व्यक्ती बनलो आहोत आणि भावाकडे आपण काही अपेक्षेने जात नाही हेही त्याला कळविण्यासाठी याकोब या निरोपामध्ये म्हणतो, आणि मला बैल व गाढवे व कळप व दास व दासे आहेत. नंतर आपण एसावाचे कृपाभिलाषी आहोत, त्याच्या भेटीस समेटास उत्सुक आहोत हे सांगण्यासाठी तो त्या निरोपामध्ये आणखी म्हणतो, मी तुझ्या दृष्टीने कृपा पावावी म्हणून मी आपल्या धन्याला सांगायला ह्यांना पाठवले आहे. त्याचा हा निरोप श्रोत्यानो अतिशय बोलका होता व त्याला एसावाशी समेट करण्याची प्रामाणिक इच्छा आहे हे या निरोपातून प्रकट होत होते. पण त्याला अपेक्षित असे उत्तर मिळाले नाही. 32:6 वचन पहा काय सांगते. जासुदांनी परत येऊन याकोबास सांगितले, आम्ही आपला भाऊ एसाव यास जाऊन भेटलो, तो आपणाला भेटावयास येत आहे, त्याच्याबरोबर 400 मनुष्य आहेत. या निरोपामुळे याकोब खरोखर घाबरून गेला, कारण या निरोपाचा नक्की काय अर्थ आहे हे त्याला समजेना. एसावाने या भेटीचा उद्देश काय आहे हे याकोबाच्या सेवकांना सांगितले नव्हते. मला वाटतं की याकोबाने त्याच्या सेवकांना या निरोपाविषयी अगदी खोदून खोदून विचारले असेल, पण त्यांना त्याबद्दल आणखी काही सांगता आले नाही. म्हणून याकोबाच्या चिंतेत भरच पडली. 7-8 वचनांमध्ये आपण वाचतो, तेव्हा याकोब फार भ्याला व चिंतेत पडला आणि आपल्याबरोबर असलेले लोक शेरडे मेंढरे गुरे व उंट यांच्या त्याने दोन टोळ्या केल्या. तो म्हणाला, एसावाने येऊन एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी निभावेल. आपण मघाशीच वाचले श्रोत्यानो की याकोब आपल्या वाटेने निघाला तेव्हा त्याला वाटेत देवाचे सैन्य भेटले. हे त्याच्यासाठी एक चांगले चिन्ह होते आणि यावरून देव व त्याचे सामर्थ्य आपल्या बाजूने आहे याची याकोबाला जाणीव झाली. परंतु तरीही याकोब त्या सैन्यावर व त्या सामर्थ्यावर पूर्णपणे विसंबून राहिला नाही. आपल्या बुद्धीवरही त्याने विश्वास ठेवला. त्याने आपल्या लोकांचे व मालमत्तेचे काय केले, दोन भाग पाडले, दोन समूह केले. आणीबाणीच्या प्रसंगात जर एखादी टोळी एसावाच्या लोकांनी नेस्तनाबूत केली तर कमीत कमी दुसरी टोळी तरी पळून जाऊन निभावेल असा तर्क त्याने लढवला. त्याने आपल्या बुद्धीवर विसंबून हे धोरण आखले तरी अशा कठीण प्रसंगी यहोवाकडे मदतीसाठी धाव घेणे त्याला फार गरजेचे वाटले. नंतर 9 आणि 10 वचने पहा. मग याकूब म्हणाला, हे परमेश्वरा, माझे वडील अब्राहम व इसाक यांच्या देवा, तू मला सांगितले की तू आपल्या देशी आपल्या भाऊ बंधात परत जा, मी तुझे कल्याण करीन. तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहे त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन ही यारदेन उतरून गेलो होतो आणि आता माझ्या 2 टोळ्या झाल्या आहेत. ही एक सुंदर आणि संक्षिप्त अशी प्रार्थना आहे. आणि जरी याकोबाजवळ प्रार्थनेकरिता पुरासा वेळ नव्हता तरी त्याने त्याची प्रार्थना अगदी व्यवस्थित केली. देवाला त्याने जीवलग मित्र समजून घाईघाईत आपल्या समस्यांची यादी देवाच्या समोर ठेवली नाही आणि या प्रार्थनेमध्ये त्याने देवासाठी योग्य संबोधने वापरलीत व स्वतःची देवासमोर जी योग्य जागा होती, एका कृपेस व प्रेमदयेस अपात्र असलेल्या पाप्याची जी जागा होती ती त्याने घेतली. आपल्या प्रार्थनेच्या सुरुवातीला त्याने देवाला कसे संबोधले पहा. तो म्हणतो, माझा बाप अब्राम याच्या देवा आणि माझा बाप इझाका याच्या देवा, हे यहोवा. देवाला असे संबोधून याकोबाने त्या सर्वकालिक कराराची आठवण केली जो करार देवाने अब्रामासमोर केला होता आणि जो इझाकालाही लागू करण्यात आला होता. या करारामध्ये देवाचा जो तारणाचा महान उद्देश होता, अब्राम व त्याच्या संतानाला जो विशेष आशीर्वाद देण्यात आला होता, त्याच्या जबरदस्त पार्श्वभूमीवर याकोबाने आपली वैयक्तिक गरज मांडलेली आहे. श्रोतानो, आम्ही आमच्या ज्या गरजा देवासमोर मांडतो त्या गरजानुसार आम्ही देवाच्या वैशिष्ट्यांची आठवण आमच्या प्रार्थनेत करणे कितीतरी योग्य ठरते. उदाहरणार्थ, आमच्या आजारपणासाठी केलेल्या प्रार्थनेमध्ये आम्ही हे आमच्या निर्माणकर्त्या देवा अशी सुरुवात करून, तो आम्हाला आरोग्य देण्यास समर्थ आहे आणि त्याच्या पुत्राला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त होते, या गोष्टींची आठवण प्रार्थनेत ठेवणे योग्य ठरते. मी अनेक लोकांना प्रार्थनेच्या प्रत्येक वाक्याच्या शेवटी प्रभू देवा हा शब्द पूर्ण विरामासारखा वापरताना ऐकते आणि काही लोक तर एकानंतर एक अशी आपल्या प्रियजनांची यादी, स्नेहांची यादी देवासमोर ठेवून आशीर्वाद पाठव असे प्रार्थनेत वारंवार बोलतात. मी कोणाच्या प्रार्थनेची टीका करीत नाही, पण आम्ही सर्वांनी प्रार्थना करीत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की प्रार्थना एक गंभीर गोष्ट आहे आणि ती ज्याच्यासमोर आम्ही सादर करतो तो आमचा देव सर्वशक्तिमान राजाधिराज प्रभूंचा प्रभू असलेला सेनाधीश देव आहे. त्याच्यासमोर आमच्या प्रार्थना उचलली जीभ लावली टाळ्याला अशा नकोत. तो आमच्यासाठी सदा सर्वकाळ येशू ख्रिस्तामध्ये उपलब्ध आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही त्याच्यासमोर वाटेल ती प्रार्थना बडबडावी. आपल्यापैकी काही म्हणतील की आम्ही फार शिकलेलो नाही किंवा आम्ही फार वाईट लोक आहोत, आम्हाला काय चांगली प्रार्थना करता येईल. श्रोत्यानो, तुमच्या शिक्षणाचा येथे प्रश्न नाही. तुमच्या देवाविषयीची जी वृत्ती आहे व जो समज आहे त्याचा हा प्रश्न आहे. तुम्ही देवाकडे कोणत्या वृत्तीने जाता व तुम्ही देवाला काय समजता हे प्रार्थनेकरिता महत्वाचे आहे. काय आपल्याला वाटतं का की याकोब एक फार शिकलेला सुसंस्कृत माणूस होता? तो तर गुरे मेंढरांचा धनी होता आणि त्याच्या जीवनाची सुरुवात कळपांच्या मागे जाण्यापासून झाली, पण त्याने किती सुंदर प्रार्थना केली ते आपण लक्षात घ्या. अनेक लोक हे कबूल करीत नाहीत की ते पापी आहेत आणि देवासमोरही आपण पापी असल्याचे त्यांना कबूल करवत नाही. आम्ही सर्व पापी आहोत आणि आमचे तारण केवळ देवाच्या कृपेने प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे संभव आहे हे आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही या पृथ्वीवर आहोत तोपर्यंत आमचा जुना स्वभाव पूर्णपणे नष्ट होणार नाही, तो स्वर्गात स्वीकारला जाणार नाही आणि म्हणून आम्हाला देवाने नवीन आत्मिक स्वभाव दिला आहे. याकोबाने देवासमोर आपली योग्य ती जागा घेतली आणि म्हणून आता देव त्याच्याशी संवाद साधणार होता. अशा प्रकारे प्रार्थनेला सुरुवात केल्यावर कृतज्ञता व्यक्त करीत याकोब काय म्हणतो पहा. कारण मी केवळ आपली काठी घेऊन यारदेनेच्या पार आलो, आता मी 2 टोळ्या झालो आहे. म्हणजे 20 वर्षांपूर्वी जेव्हा तो घरातून बाहेर पडला तेव्हा तो निर्धन होता, पण आता तो धनिक झाला होता. देवाविषयीची कृतज्ञता व्यक्त करून किंवा आभार प्रदर्शन करून त्याने आपली समस्या देवासमोर मांडली. आता पुढे 11 आणि 12 वचने आम्हाला सांगतात. 11 आणि 12 वचन आपण वाचूया. मला माझा भाऊ एसाव याच्या हातातून सोडीव अशी मी प्रार्थना करीतो. मला भीती वाटते की तो येऊन मला व मायलेकरांना मारून टाकेल. तू मला वचन दिले आहे की मी तुझे निश्चित कल्याण करीन आणि तुझी संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अग्नित करीन. याकोबाने आपल्या मनातली भीती प्रामाणिकपणे देवासमोर सादर केली. ती ही की एसाव त्याला व त्याच्या बायका मुलांनाही ठार करेल. आणि आपल्या त्या भयामध्ये त्याने देवाच्या कराराची आठवण केली. तो देवाला त्याच्या कराराची आठवण देऊन म्हणाला, आणि तू म्हणालास मी तुझे बरे करीनच करीन आणि समुद्राची वाळू जशी पुष्कळपणामुळे मोजता येत नाही तसे मी तुझे संतान करेन. श्रोत्यांनो, याकोबाला त्या कराराचे नक्की शब्द आठवले नसावेत, पण त्या कराराची मूळ कल्पना होती ती त्याच्या चांगल्या लक्षात होती आणि त्याच्याच आधारावर तो आता देवाचे सहाय्य मागत आहे. या प्रार्थनेनंतरही याकोबाला देवाचे सहाय्य येईल याची खात्री वाटत नाही. त्याच्या मनातली एसावाची भीती जात नाही, म्हणून तो आता आपलीच योजना राबवणार होता. त्याविषयी आपण आता पाहणार आहोत. याकोबाने यावेळेस देवाकडून उत्तर मिळेपर्यंत प्रार्थना केली नाही, परंतु 32व्या अध्यायाच्या उरलेल्या भागात आपण पाहणार आहोत की याकोबाने त्या रात्री खुद्द देवदूताशी झोंबी केली. मला वाटतं की ती प्रार्थनेची झोंबी असावी. श्रोत्यानो, आम्हाला निरंतर प्रार्थना करीत राहण्यास सांगण्यात आलेले आहे. पुष्कदा आम्ही काही दिवस प्रार्थना करतो आणि थकून जातो आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या प्रार्थनेचे उत्तर तर देव देत नाही आणि आम्ही प्रार्थना करणे बंद करतो. श्रोत्यानो, आम्हाला प्रार्थना करीत राहायची आहे आणि प्रतीक्षा करायची आहे. परमेश्वर जे उत्तर देईल ते आमच्या भल्यासाठीच नेहमी देईल. आता आपण 13 ते 16 ही वचने वाचूया. त्या रात्री तो तेथेच राहिला आणि आपल्याजवळ जे होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव यासाठी भेट तयार केली. 200 शेळ्या व 20 बोकड, 200 मेंढ्या व 20 एडके, 30 दुबत्या सांडणी व त्यांची पोरे, 40 गाई व 10 खोंड, 20 गाढवी व 10 शिंगरे. या एवढ्यांचे त्याने वेगवेगळे कळप केले आणि एक एक आपल्या चाकरांच्या स्वाधीन करून त्यास सांगितले, तुम्ही कळपाकळपात अंतर ठेवून माझ्यापुढे चालू लागा. याकोबाने आपल्या रागावलेल्या भावाचे मन जिंकण्यासाठी एक वेगळीच योजना आखली. त्याने आपल्या कळपांमधून पुष्कळ जनावरे बाजूला काढली, त्यांचे वेगवेगळे कळप करून ते एसावाच्या दिशेने अंतरा अंतराने पाठवले. आता 17 ते 20 वचने पुढे सांगतात, त्याने सर्वांच्या पुढल्या चाकरास सांगितले की माझा भाऊ एसाव तुला भेटेल व विचारेल की तू कोणाचा, कोठे चाललास आणि ही हाकून नेत आहेस ती कोणाची. तेव्हा त्याला सांग की आपला सेवक याकोब याची ही आहे. ही त्याने आपला स्वामी एसाव यास भेट म्हणून पाठविली आहेत. पहा, तोही मागाहून येत आहे. आणि दुसऱ्यास, तिसऱ्यास आणि इतर सर्व कळप हाकून नेणाऱ्यास अशीच आज्ञा करून त्याने म्हटले की तुम्हास एसाव भेटला तर असेच बोला आणि सांगा, पहा तुझा दास याकोब हाही मागाहून येत आहे. याकोबाला वाटले की पुढे भेट पाठवून त्यास शांत केले व मागाहून त्याचे दर्शन घेतले तर तो आपला अंगीकार करेल. याकोबाच्या शेवटच्या वाक्यातून त्याची योजना प्रकट होते. या भल्या थोरल्या भेटीमुळे आपल्या भावाचा आपल्याविषयीचा राग कमी होईल व तो आपल्याशी समेट करेल असा याकोबाचा अंदाज होता. श्रोत्यांनो, आपण पाहिले की त्याने किती सुंदर प्रार्थना केली होती. याकोबाने प्रार्थनेच्याद्वारे आपले सर्व ओझे परमेश्वरासमोर मांडले खरे, पण नंतर पुन्हा तो आपले ओझे घेऊन वावरू लागला. आपल्यापैकी अनेक लोक असेच करतात. आपण प्रार्थनेद्वारे देवाकडे जातो, त्याच्या समोर सर्व ओझे सादर करतो, सर्व गरजा त्याला सांगतो आणि प्रार्थना झाली की ती सर्व ओझी एक एक करीत उचलून घेतो व आपल्या पाठीवर लादून आपल्या कामास लागतो. आणि असल्या वागण्यानेच अनेक विश्वासणाऱ्यांच्या जीवनात प्रभूची शांती आणि प्रभूचा आनंद नसतो. फिलिपी पत्र 4 अध्याय सहावे आणि सातवे वचन आम्हाला सांगते, फिलिपीकरास पत्र चौथा अध्याय सहावे आणि सातवे वचन, कशाचीही चिंता करू नका, तर सर्व गोष्टींविषयी उपकार स्तुतीसहित प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा, आणि देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमची हृदय व तुमचे विचार ख्रिस्त येशूत राखील. तसेच पेत्राचे पहिले पत्र पाचवा अध्याय सातव्या वचनात सांगितलेले आहे, पेत्राचे पहिले पत्र पाचवा अध्याय आणि सातवे वचन, तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका कारण तो तुमची काळजी घेतो. प्रभू येशूने मत्तयी कृषुवर्तमान सहावा अध्याय आणि सत्तावीसाव्या वचनात अगदी स्पष्टच विचारले आहे, आणि काळजी करून आपले आयुष्य एक हातभर वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे? श्रोत्यानो, प्रार्थनेद्वारे जर आम्ही सर्व मनाने देवासमोर आपल्या काळजा नेतो तर तो निश्चितच आमचे सहाय्य व सांत्वन करतो. पुढे 21-23 वचने आम्हाला सांगतात, ह्याप्रमाणे त्याची ती भेट पुढे गेली व तो त्या रात्री तळावर राहिला. मग तो रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि आपली 11 मुले यासबरोबर घेऊन यब्बोक नदीच्या उताराने पार गेला. त्याने त्यास नदीपलीकडे उतरून लाविले आणि आपले जे काही होते तेही पाठविले. श्रोत्यानो, अशा प्रकारे कदाचित तो एकटा देवाच्या सोबत पुन्हा प्रार्थनेमध्ये वेळ घालविण्याचा विचार करीत असेल, किंवा एसाव जर आला तर तो आपल्याला ठार करून आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवू शकेल असा त्याचा अंदाज होता. मला माहीत नाही की त्याच्या मनात काय विचार होते, परंतु हे संकट याकोबावर त्याच्या गत आयुष्यातील लबाडीमुळे आले होते आणि त्यामुळे आता तो एकटाच नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब संकटात सापडले होते. श्रोत्यानो, आज मला माहीत नाही की आपण कशाप्रकारे प्रार्थनेमध्ये वेळ घालवता, परंतु एकांतात केलेली प्रार्थना नेहमीच प्रभावशील असते. प्रार्थनेमध्ये अधिक वेळ घालवा, आपल्या सर्व काळजी आपल्या सर्व गरजा परमेश्वराला सांगा. तो प्रार्थना ऐकण्याकरिता तयार आहे आणि तोच तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल अॅड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल अॅड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.